श्रीमद् भगवत गीता मोरोपंत आर्यावृत्त अध्याय क्रमांक 4 पार्था सांगित लाम्या अव्ययः जाण योग सूर्यास सूर्ये मनुला कथिला मनुने इक्ष्वाकुराज वर्यास एवं परंपरागत राजऋषि योग जानति श्रेष्ठ महता काले करुणी होता झाला परंतपा नष्ट भक्त सखा तू म्हणुनी पुरातन तुलाच योग हा कथिला ऐके भारत वर्या परमनिज रहस्य युक्तिने ग्रथिला जन्म जन्म पुरातन रविचा जन्म तुझा यादवा दिसे अपर आधी कथिले त्वाहे कैसे जाणे न सांगया उपर तुझी माझी गेली पार्थ जन्मे बहुत संसारी ते तू नेणसी बापा जाणे सर्वज्ञ मीच कंसारी अज अव्यय भूतेश्वर निर्गुण जो मी उपाधिला त्यजितो प्रकृतिसी अधिष्ठुनिया मायेने आपणास मी सृजितो ज्या ज्या समयी धर्मग्लानी होते अधर्म उद्भवतो त्या त्या समयी वेगे भारतवर्या जगात संभवतो साधुत्राण कराय खळदुष्टांचे करावया हनन धर्मस्थापायासी घेतो पार्था युगा युगे जनन एवं पार्था माझे जाणे जो जन्म कर्म निश्चितरे देहांते जन्म पुना नपवे मजशी मिळो नितो चितरे राग भय क्रोध रहित मन्मयते जन्मले नर सुपूत ज्ञान तपे पावत बहु पावती मजला मदाश्रये पूत जे जैसे मज भजती तैसे भजतो तयासि मी पाहा माझ्या वर्त्मा सर्वहि अनुवर्ते मनुज संग बापाः कर्माची हे सिद्धी इच्छुनिया देवता यजन करिती मानव लोकी होती कर्माची सिद्धि जे हि लोकरिती गुणकर्म विभागे म्या केले उत्पन्न वर्ण हे चार त्यांचा करता ही मी जाण अकर्ता करून सुविचार कर्मा लिप्त धवे मी कर्म पळी कामना न बाधावे ऐसे जो मज जाणे त्याला कर्मी कदा न बाधावे ऐसे जाण निकर्मे केली पूर्वी लपमुक्षींच्या निकरे प्राचीनानी केली कर्मे म्हणवूनी तू करी निकरे कर्मा कर्म विचारी मोहित जे थोर थोर कविराय ते कर्म तुला कथितो पार्था जे जाणता अशुभ जाय कर्मा कर्म विकर्मे जाणावी सद्विचार साधूनी कर्माची गहन गती ऐसे कथिले सदैव साधूनी कर्म अकर्मी कर्मी अकर्म पाहे तया कळे वर्म तो बुद्धिवंत युक्त ही केले त्याने समस्त ही कर्म कर्मारंभ जयाचे इच्छा संकल्प वर्जजे प्राज्ञा कर्मज्ञानाग्नीने जाळिति ते जाण पंडित प्राज्ञ कर्मफलाते त्यागी नित्य सुतृप्त स्वयेचि अनुभवितो कर्मी प्रवृत्त असता न करी काही स्वसौख्य अनुभवितो निष्काम तनु मनाशी अवरुनि निस्संगतेशि जो वरिता केवल तनु संबंधी कर्मे करिनी न लिंपतो दुरिता तुष्टयदृच्छा लाभे द्वंद्वद्रहित जो विमत्सरी युक्त जाला सिद्धि असिद्धि समतो कर्मे करुनि ही मुक्त जो निस्संग विमुक्त ज्ञानी जाचे करीत मन निलया यज्ञार्थ कर्म करितो त्याची कर्मे हि पवती विलया अर्पण हविहुत वन्नी सर्वहे ब्रह्म रूप जो मानी ब्रह्म क्रिया समाधि करुने ब्रह्मासि पावतो ज्ञानी कर्म सदैव मखाते करिति वदलो सुयुक्ति होमीति ब्रह्माग्नि चेठाये ज्ञानी यज्ञे करुनि होमीति संयम वनित कोणी करिति श्रोत्रादि होमचे सदाह शब्दादिक विषयांच करिति कर्णाग्निने गुणे दाह प्राणेन्द्रिय कर्मांचा अवघा समुदाय होमिता जळतो ज्ञाने करुनी कोणी पेटविति आत्मसंयमा नळतो स्वाध्याय मखा कोणी करिति ज्ञानाध्वरासि संन्यासी योगद्रव्य तपोमय यज्ञाते दृढव्रताढ्यत् संन्यासी प्राणी अपान होमे प्राण अपानी कुणे स्वबोधाने प्राणापान गतीते रोधुने असति समीर रोधाने कुणी नियताहारे प्राणी प्राणासि होमिति बापा हे सर्व यज्ञ वेत्ते क्षालिति यज्ञे करुनिया पापा यज्ञावशिष्ट अमृत सेवनि पावति सनातन ब्रह्म यज्ञावाचुनि कैसे लोकतया पावति लजे ब्रह्म एवं बहुविध यज्ञ श्रुतिने सांगीतले असे स्वमुखे कर्मज अवगे ऐसे जानुनि हो मुक्त तू निजात्म सुखे द्रव्यमखाहुने अधिक ज्ञानमखा जानते भवातरति ज्ञाने करुनि कर्मे अवघे सांडुनि परंत पापरति ते तू नमने प्रश्ने गुरुसेवेने धनंजया जान तत्वज्ञानी ज्ञाना उपदेशिति सख्या तुझी आण ज्ञाने च करुनिया पावसि पार्था पुना नमोहमः जेणे समग्र भूते स्वात्मा निरखिषि ममात्म परसमः मूठा पापी अससि जरि पापासि तुझा नसे पार ज्ञानप्लवगे उनिया जासिल वृजिनाब्धिचाच तू पार जैसा समिद्ध अग्नि करितो भस्म क्षणा मधे काष्ठा कर्मे भस्म करावे ज्ञानाग्नि ने तशे पराकाष्ठा नाही समझा दुसरे पवित्र ज्ञानम मध्ये नसे काळे ते तू स्वकर्म योगे हो ने संसिद्धि पावसी काळे तत्पर विजितेन्द्रियतो जाचा चित्ते सदैव विश्वास ज्ञाने शांति स पावे वदतो मे कृष्ण तुझचि विश्वास जो अज्ञ अविश्वासी करि संशयवंत आपुला नाश लोकद्वया नाही ही सुख नाही जास संशय मनास योगे कर्मे त्यागी ज्ञाने छेदी च संशयात्याला जाणे धनंजया तू कर्मे बाधिति न आत्मवेत्याला यास्तव अज्ञाने जो हृदय उपजुनि करी महातूट ज्ञानासीने छेदुनि संशयतो कर्म योग करी ऊठ अध्याय क्रमांक 4 समाप्त।